होता मुसळधार झाला किर्रफार हात पाय पडले थंडगार लोड शेडिंग नव्हते तरीही वीज गेली भिंती वरची सावली ही व्हॅनिश झाली डोळ्यां देखत भूत पाहून तंतरली सर फिगर उलटे पाय दात खेळ बसली बोलू का
जागेसाठी वणवण हिंडत शोधत होतो होश आपल्या जारी आलो फिरुनी होऊन पे घोष पिशाच जाती मनुष्य वृत्ती प्रॉब्लेम सांगू किती जन्मच अधला मधला ना भूतो ना मनुष्य
भीती बाटली लिलया फाटली पुस्तकी माझी विरसी मारली एंट्री मारली भूत अन फॅमिली राहण्या आले की घरी नांदू लागली मंडळी संकुच आळमिळी उचळी थोडा वागलो चांगला एवढे भोगले हे मला आपलेच दात अन आपले चोट टेनंट होऊन बसले घोष
माणूस आणि आमच्या मध्ये अंतर आहे भाव मैत्रीत मारता गळा मिठी तुम्ही पाठीत करता वा आमच्या पुरती तुमची माती वर्णू काय किती स्वभाव तुमचा असला ना भूतो ना मनुष्य
झाली दोस्ती भूताचा पावली जीवाचा यार घरी आला जिंदगी बदलली जिंदगी त्या क्षणापासून नवा अध्याय सुरू झाला
वाढत गेला कॉन्फिडन्स पाठी होते पोस्टमन्स आयुष्याला त्या खबर तर नाही त्याला कसला डर मौन
कोण असो की असो खोस सगळेच आहेत जीव लगदो राम 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 राम
आता इथून बदली झाली गाठू दुसरा गाव नवीन मालक कोण आमचा आम्हाच नाही पिशाच जाती मनुष्य वृत्ती प्रॉब्लेम सांगू किती जन्मच अधला मधला ना भूतो ना मनुष्य